வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. சக்னோதி ஹைவய சோடும் பிராக் ஷரீர விமோக்ஷணாத் காம க்ரோதோத்பவம் வேகம் சயுக்த சசுகி நரஹ. பிராக் ஷரீர விமோக்ஷணாத் म्हणजे शरीर त्यागाच्या प्रारंभी आधीच शरीर त्याग झालेला नसतानाच शक्नोति हैवयस सोढुम काम क्रोधोद्भवम वेगम. काम आणि क्रोध यामुळे निर्माण झालेले जे वेग आहेत ते वेग सोढुम म्हणजे सहन करतो. सहन करणं ज्याला शक्य होतं जो जमवतो. शक्नोति हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम स युक्त स सुखी नरः. तो युक्त, युक्त म्हणजे परमात्म्याशी चांगल्या रीतीने जडून गेलेला, परमात्म्याशी एकरूप झालेला. युक्त म्हणजे कर्मयोगाची युक्ती ज्यांनी संपादन केलेली आहे असा. ससुखी नरहा आणि तोच सुखी असं भगवंत म्हणतात. पण कशाच्या विषयाच्या संदर्भात म्हणतात ते तुम्हाला आठवते का? आपलं हे प्रवचन 6 महिन्यांनी इथं होत आहे. 1 महिना पूर्ण झाला आणि त्याच्या नंतरच्या रविवारी इथं प्रवचन होत आहे. मागच्या महिन्यात 5वा रविवार, त्यामुळं आपण सकाळचं ध्यान न घेता एसपी कॉलेजमध्ये संध्याकाळी ध्यान आणि सत्संगाचा कार्यक्रम घेतला आणि मग त्याच्यानंतर सरळ 6, 13 आणि 20 असे जे रविवार या महिन्यातले येऊन गेले, त्या रविवारी 3 मोठे कार्यक्रम आपले झाले. स्वामीजींचा जयंती उत्सव, त्याच्यानंतर दसरा आणि अश्विन शुद्ध चतुर्थी. असं असल्यामुळं 4 रविवारचा खंड पडला म्हणजे 6 महिन्यांनी आपण इथं येतो आहोत. जीवनमुक्ताची लक्षणं आपली चाललेली आहेत. जीवनमुक्त म्हणजे कर्म मार्गाने गेलेला असो अथवा संन्यास मार्गाने गेलेला असो, जो प्राप्त जीवनामध्येच मुक्ती अनुभवतो तो. आपण बंधनामध्ये नाही असा ज्याचा ठाम भाव झालेला आहे, अनुभव झालेला आहे, तो जीवनमुक्त. चालू जीवनामध्येच जो मुक्तीचा अनुभव प्राप्त करतो, नाहीतर मुक्ती म्हणजे मृत्यू उपरांत, ज्याला मोक्ष असं म्हणतात. जीवन असेल तोपर्यंत बंधनच आहे आणि मुक्ती अथवा मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरचीच गोष्ट आहे असा जो आपला समज, त्याला छेद देणारा हा शब्द जीवनमुक्त. चालू जीवनामध्येच जो मुक्तीचा अनुभव घेतो तो. या अध्यायाच्या प्रारंभी मुख्यतः भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नावरून संन्यास आणि कर्मयोग याच्या संबंधी थोडं तुलनात्मक असं विवरण केलं. आपण मुख्यतः पाहतो आहोत की चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरुचे निबोधे, ही जी आत्मनिवेदन भक्ती आहे ती सबंध ज्ञानेश्वरी मध्ये कुठे कुठे येऊन गेली, त्याच्या अंतर्गत आपण स्थितप्रज्ञ लक्षणं पाहिली, कर्मयोगी पाहिला, चौथ्या अध्यायामध्ये करून न करणारा आणि न करून सर्व माझ्याच अधिष्ठानावर होतं असा बोध असणारा, आणि आता ही जीवनमुक्त लक्षणं पाहतो आहोत. या श्लोकाला परंपरा आहे आणि जवळपास 16 महिन्याचा खंड पडल्यामुळं मी थोडक्यात ती परंपरा तुम्हाला सांगतो. अर्जुनाने भगवंतांना निःश्रेयसा करता म्हणून, म्हणजे जीवनाचा अंतिम लाभा करता म्हणून एकच काहीतरी सांग, कर्ममार्ग तरी सांग किंवा संन्यास मार्ग तरी सांग अशी विनवणी केली. तू एकदा संन्यासाबद्दल सांगतोस कर्माचा, आणि पुन्हा योगाचंही निरूपण करतोस आणि योगाचंही प्रतिपादन करतोस, याच्यामध्ये जे श्रेयस्कर आहे ते एकच मला तू सुनिश्चित तुझ्या ठिकाणी निश्चित करून सांग असं अर्जुन भगवंतांना म्हणाला. तो या अध्यायाचा प्रारंभ आहे. त्याच्यामध्ये श्रेयाचा जर विचार केला तर निःश्रेयस कर असं हे दोन्ही मार्ग आहेत, संन्यासी आहे आणि कर्मयोग देखील आहे, पण त्यातल्या त्यात तयोस्तू कर्म संन्यासात कर्म टाकून देण्या हा जो संन्यास आहे त्याच्यापेक्षा कर्मयोग हा विशेषच म्हटला पाहिजे, विशेष आचरणीय म्हटला पाहिजे असं भगवंत म्हणाले. आणि मग भगवंतांनी संन्यासाची व्याख्या केली, जो संन्यासी असतो तो कोणत्या गुणांनी लक्ष युक्त असायला हवा. भगवंत असं म्हणाले की तो नित्य संन्यासी, ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, जो द्वेष देखील करत नाही आणि आकांक्षा देखील करत नाही. प्राप्त परिस्थितीचा द्वेष नाही, प्राप्त परिस्थितीची आकांक्षा नाही. प्राप्त भोगांचा द्वेष नाही, प्राप्त भोगांची आकांक्षा नाही. प्राप्त कर्मांचा द्वेष नाही, प्राप्त कर्मांची आकांक्षा नाही. जी काही अवतीभोवती परिस्थिती असेल त्याचा द्वेष नाही, त्याची आकांक्षा नाही. तसंच तो द्वंद्वरहित असतो. सुख दुःख हवं नको हे ज्याच्या जीवनातून गेलेलं असतं, याचा अर्थ सुख आणि दुःख किंवा हवं आणि नको याच्याकडं तो अलिप्तपणाने किंवा वेगळेपणाने पाहत असतो, तो मध्यस्थ असतो, तो सुखी नसतो. दुसऱ्या बाजूला तो दुःखी नसतो, तर सुख आणि दुःख याचा तो मध्यस्थ असतो, तो साक्षी असतो, तो सम असतो. आणि सम असल्यामुळे तो द्वंद्वरहित असतो. आपण सुखात तरी असतो किंवा दुःखात तरी असतो, हवं या भावनेमध्ये तरी आपण असतो किंवा नको या भावनेमध्ये तरी आपण असतो. शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख, अशा कोणत्या तरी एका बाजूला आपला लंबक एका टोकाला जात असतो, तो निर्द्वंद्व असतो. याचा अर्थ सुख नको असं त्याला वाटतं असं नाही, दुःख नको असं वाटतं असाही त्याचा अर्थ नाही, पण सुखाच्या वेळेला आणि दुःखाच्या वेळेला तो सुख आणि दुःख या मानसिक परिस्थितीतून बाहेर असतो, तो मध्यस्थ असतो, तो साक्षी असतो, तो सम असतो. तो द्वेष करत नाही, तो आकांक्षा ठेवत नाही, आणि जीवनाच्या द्वंद्वाबद्दल तो मध्यस्थ असतो किंवा तो सम असतो. आणि असं असल्यामुळं जो अत्यंत सुखे नैव बंधापासून मुक्त होऊन जातो, सुखम बंधात प्रमुच्यते, अत्यंत सुखे नैव तो बंध सोडून बंधातून मुक्त होऊन जीवन जगत असतो, हाच तो जीवन मुक्त आहे। बंधाचा त्याग त्याच्याकडून अशा रीतीने होतो, या युक्तीने होतो, पण तो कोण? तर तो संन्यासी। आणि संन्याशाबद्दल भगवंतांचं जे कथन आहे ते कथन ज्ञानाची प्राप्ती होण्याच्या आधीच ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, म्हणजे ज्यांनी आपली कर्म सोडून दिली, आपलं घर सोडून दिलं, आपलं आई वडिलांनी ठेवलेलं नाव सोडून दिलं, सर्वसाधारण लोक जे कपडे घालतात त्या कपड्यांचा त्यांनी त्याग केला आणि दुसरेच ज्याच्यातून त्यागाचं दर्शन होतं असे अशी वस्त्र परिधान केली, भगवी वस्त्र असतील अशी, जो कुठे राहतो हे त्याच्या आप्तसंबंधियांना माहिती नाही, जो घरातून निघून गेलेला आहे आणि केवळ मनन चिंतनादी ध्यानादी अशा कर्मांमध्येच, जो शास्त्र अभ्यासाच्या कर्मांमध्ये जो स्वतःला रमून राहिलेला आहे असा, आणि उदरनिर्वाहनापुरती भिक्षादी कर्म जो करतो, बाकीची कोणतीच कर्म त्याच्या जीवनामध्ये नाही, तो संन्यासी। पण हे ज्ञान प्राप्तीच्या आधीच त्यांनी केलं, ज्ञान नाही झालेलं पण कर्म टाकून दिली, घर टाकून दिलं, वस्त्र बदलली, आणि असं करता करता त्याला ज्ञान प्राप्त झालं, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील त्याची ही स्थिती कायम राहिली, तो भगवद्गीतेचा संन्यासी। अजूनही एक तरह आहे, ती म्हणजे सुरुवातीला तो कर्मयोगी होता, तो कर्म करत होता, नियत मार्गाने चालत होता, त्यांनी अवाढव्य कर्मांचा त्याग केलेला होता, पण नियत कर्म मात्र तो करत होता, कर्तव्यात्मक कर्म करत होता, ती विशिष्ट बोधाने करता करता त्याला ज्ञान प्राप्त झालं। आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बरीचशी कर्म गळून गेली त्याच्या जीवनातून। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, फळली केळी उन्मुळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळी तू आहे। त्याची क्रिया हळूहळू खूप गळून गेली, सुरुवातीला तो कर्म करत होता आणि मग ज्ञान प्राप्तीनंतर त्याची कर्म अतिशय कमी होऊन गेली, तोही भगवद्गीतेचा संन्यासी। प्रथम कर्मयोगी, ज्ञान प्राप्तीनंतर संन्यासी। आणि अजून एक तरह भगवंतांनी सांगितली, ती मात्र कर्मयोग्याची आहे। त्याच्या जीवनामध्ये सुरुवातीला कर्म होती, कर्म करता करता त्याला ज्ञान प्राप्ती झाली। देखपा जनकादिक कर्म जाता अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले। कर्म करता करता ज्ञान प्राप्त झालं, आपण कर्मापासून, कर्म करणाऱ्या देहापासून, ज्याला फळ मिळतं त्या फळापासून आपण अत्यंत वेगळे, सच्चिदानंद, आत्मस्वरूप असा ज्यांना बोध झाला, आणि असा बोध झाल्यानंतर देखील जे कर्म करत राहिले, ज्ञानाशी एकरूपता साधल्यानंतर आता कर्म ही अडचण राहिली नाही, त्यामुळं जी कर्तव्यात्मक कर्म आहेत ती कर्म ते तशीच करत राहिले, आपण अत्यंत अकर्ता अशा बोधाने, हा भगवद्गीतेचा कर्मयोगी। या सर्वांच्या बाबत एक अव्यवच्छेदक लक्षण आहे, ते म्हणजे कशाचीही आकांक्षा करणं आणि कशाचाही द्वेष करणं हे ज्यांनी जीवनातून काढून टाकलेलं आहे, तसंच द्वंद्वात्मक गोष्टींच्याकडं जो वेगळेपणाने पाहतो त्या द्वंद्वाचा आरोप आपल्या स्वतःवर करून घेत नाही. मी सुखी, मी दुःखी अशा प्रकारे. सुख आणि दुःख ज्याला होतं त्या देहापासून मी वेगळा असे अशी ज्याची भावना झालेली आहे, असा ज्याचा अंतर अनुभव झालेला आहे, आणि त्यामुळं अत्यंत सुख ज्याच्या जीवनामध्ये आलेलं आहे, हे सुख म्हणजे द्वंद्वात्मक सुख आणि दुःख या शब्दापेक्षा वेगळं. आचार्यांनी म्हटलं ना, सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम, हे ते सुख ज्याला आनंद असंही म्हणतात. आणि अशा सुखे नैव जीवनामध्ये ज्यांनी बंधाचा त्याग केलेला आहे असा तो संन्यासी, असा तो कर्मयोगी. मात्र कर्मयोग्याच्या बाबत अजूनही भरपूर भगवंतांनी या अध्यायामध्ये पुढे सांगितलं की तो विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रियः, इंद्रिय जिंकलेली, अंतःकरण ज्याचं शुद्ध झालेलं आहे, ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे, ज्यांनी संघाचा त्याग केलेला आहे, सर्व कर्म तत्वतः परमात्म सत्तेवर चालतात, ब्रह्मणी आधाय कर्माणी, असं जो समजतो. कर्म ही कर्माचा आधारच परमात्मा असल्यामुळं, परमात्मा आहे म्हणून कर्म घडतात. कर्माचा आधार देह देखील आहे, पण देहाच्या आत जो देही आहे त्यामुळं देह कर्म करतो. तो जो देही आहे तो प्रत्यक्षतः काही कर्म करत नाही. संनिधानाने जशा सुया फिरतात, लोखंडाचा कीस जसा संनिधानाने चुंबकाचा आकार धारण करतो, तसं आत्म्याच्या संनिधानाने इंद्रिय काम करतात असं जो समजतो वेगळेपणाने, कर्माला ब्रह्माचा आधार, तर माझ्या देहात तत्वतः ब्रह्म म्हणजे जो देही आहे परमात्मा आहे, तो परमात्माच माझ्या कर्मांचा आधार असं जो समजतो, आणि संघ टाकून जो कर्म करतो, देह मी हा संघ टाकून जो कर्म करतो. आता तुमच्या असं लक्षात यायला सुरुवात झाली असेल की हे प्रकरण अवघडात जायला लागलं, आता आपल्या कल्पनेच्या बाहेर जायला लागलं, आता आपल्याला वाटायला लागलं की हे फार कठीण आहे, कारण आपल्याला आपल्या आत असणाऱ्या ब्रह्माचा अनुभव नाही. ब्रह्मणी आधाय कर्माणी असं म्हटलेलं आहे, तर तिथंच आपला पाया डळमळीत आहे, आपल्याला अजून त्याचा अनुभव आलेला नाही, त्यामुळे संघ टाकायचं ते देखील आपल्याला जमत नाहीये. देह मी नाही याचं वारंवार विस्मरण होत आहे, म्हणून भगवंत ज्या कर्मयोगाला सोपं म्हणाले तो कर्मयोग देखील अवघड आहे. आता या निरूपणातून आपल्याला समजायला सुरुवात होईल. देहानी, कायेन, मनसा, बुद्ध्या, मनानी, बुद्धीनी, केवलही इंद्रियही अपि, जे केवळ देहानी, केवळ मनानी, केवळ बुद्धीनी, केवळ इंद्रियांनी, योगी नहा कर्म कुर्वंती, जो योगी असतो तो कर्म करतो. जे देहाची कर्म देह करतो आहे, मनाची कर्म मन करत आहे, मी त्याच्यात नाही. बुद्धीची कर्म बुद्धी करते आहे. आपल्या लक्षात यायला लागलं असेल की कर्मयोग सोपा नाही, अवघड आहे. आपण नाईलाजानी कर्म करतो त्याला आपण कर्मयोग म्हणू शकतो, पण ज्याला कर्मयोग भगवंत म्हणतात तो कठीण आहे, तो आचरण इतका सोपा नाही, पण संन्यासापेक्षा सोपा आहे, म्हणून भगवंत याला सोपा म्हणाले. पण याच्यातूनही जर मुख्यतः काय प्राप्त व्हायचं असेल तर अलिप्त भाव कर्मयोगाच्या योगानी प्राप्त होण्याची गोष्ट म्हणजे अलिप्त भाव, चित्तशुद्धी, आकांक्षा आणि द्वेष विरहित कर्म करण्याची बुद्धी, द्वंद्वमुक्ती, ज्या संन्यासानी प्राप्त होण्याच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी कर्म करता करता प्राप्त होतात. असं असल्यामुळं कर्मयोगी आणि संन्यासी एक असं भगवंतांनी निर्वाळा दिला. आणि या सगळ्याचा परिपाक निश्चित होतो कुठं, त्याला शांती प्राप्त होते. कर्म करणाऱ्या कर्मयोग्याला इंद्रिय मन बुद्धी कर्म करत आहेत, मी ब्रह्मस्वरूप आहे, वेगळा आहे कर्मांपेक्षा, मी साक्षात कर्माचा करता नाही, कर्म हे प्रकृतीकडून प्रवर्तित झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींनी जर काही होत असेल तर देह कर्म करतो, फळ देहाला मिळतं, मी देहापेक्षा वेगळा आहे, अशा प्रकारची दृढ बुद्धी त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आणि ही बुद्धी जशी जशी पक्की दृढतर दृढतम अशी होत जाईल, तसा तसा त्याच्याकडून फलत्याग होईल आणि तो आत्म्याच्या ठिकाणी युक्त होईल. असे दोन परिणाम कर्मयोगाचे होतात. एक म्हणजे तो सतत परमात्म भावनेशी एकरूप होईल आणि दुसरी म्हणजे तो युक्त होईल. तो युक्त होईल आणि दुसरी म्हणजे तो कर्मफळापासून वेगळा मी आहे असं समजेल, अर्थात कर्मफळाचा त्याग होईल. सगळा जरी मी वेगळा अशी कल्पना करून अशी भावना करून कर्म केली, मी देह मन बुद्धी नाही असं लक्षात ठेवलं, तरी कळत न कळत अबोधानी बोधानी अबोधानी कशानेही म्हणा, पण फळाकडे मात्र फार लक्ष असतंच आपलं. ते विशिष्ट फळ मिळावं अशी इच्छाही असते आणि ते फळ मिळालं नाही तर दुःखही होतं. फळाशी आपण लिप्त असतो. आत्म्याशी युक्त झाल्यामुळं तो फळाचा त्याग करायला किंवा फळाकडे दुर्लक्ष करायला किंवा फळ महत्वाचं नाही अशा प्रकारची भावना धरायला हळूहळू शिकतो. आणि भगवंत तेच म्हणतात, या सगळ्याचा जर परिणाम कशात होत असेल तर तो युक्त होतो आणि तो कर्मफलाचा त्याग करून शांती मिळवतो. युक्ता हा कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीम. आणि तुम्ही खरच बघा की कर्म भगवत अर्पण बुद्धीने केली, आपण आत्मा आहोत याचं स्मरण ठेवलं, ममत्व काढलेलं आहे असं मनाशी धरून राहिलो, आता कर्माचा अभिनिवेश आपल्या ठिकाणी नाही अशीही आपण भावना केली, सहज कर्म होतात तशी श्रुती स्वभावता बोले, गंगा काजे विण चाले, तैसे अवष्टंभ येईन भले वर्तने जायचे, असं आपलं वर्तन आहे असा भाव धरला तरी देखील फळप्राप्तीच्या ठिकाणी मात्र गडबडच उडते आणि त्यामुळं अशांती आपल्याला सोडत नाही. म्हणून या सगळ्याची परीक्षा फलत्याग किती जमला, फलत्याग फलत्यागाची भावना किती पक्की आहे याच्या ठिकाणीच होते. आणि ते शांती मिळाली की अशांत जीवन राहिलं याच्यावरच शेवटी स्पष्ट समजून येतं. 12 अध्यायामध्ये देखील श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम. ध्यान वगैरे केलं पण कर्मफल त्याग जमला का हेच महत्वाचं. तो जर जमला नाही तर व्यवहारात परत फळाची इच्छा असल्यामुळं अशांती कायम राहील असं सांगितलं. आणि त्या त्यागामुळेच शांती. आणि इथेही तेच म्हटलं, युक्ता हा कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीम. तो निष्ठांच्या योगाने, कर्मयोगांच्या निष्ठा ज्या आहेत त्याच्या योगाने, कर्मानी मिळणारी शांती तो प्राप्त करतो. फलत्याग पूर्वक फलत्याग झाल्यामुळं एका बाजूला युक्त असतो, एका बाजूनी कर्मफलाचा त्याग घडतो, त्याचा परिणाम म्हणून तो शांतीचा धनी होतो. आणि जो अशा रीतीने शांतीचा धनी झालेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण करताना त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते असं म्हटलेलं आहे. तरी आत्मयोगे आथीला, बस संन्यास असो अथवा कर्मयोग असो, आता दोनच क्रायटेरिया राहिले. आत्मयोगाने संपन्न पाहिजे, आत्मा मी असा दृढ निश्चय पाहिजे, आणि कर्मफलाचा त्याग झाला पाहिजे. बाकी सगळं तुम्हाला जमवून घ्यायचंय, पण या दोन गोष्टी तुमच्या जीवनात असल्या तरच. तरी आत्मयोगे आथीला, जो कर्मफळाशी विटला तो घर रिगोनी वरिला शांती जगी. स्वरूपानंदांनी ही ओवी स्वामी माधवनाथांना सांगितली आणि म्हणाले की त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते. बाळासाहेब तुम्ही आता शांत झाले आहात, लोकांनाही असं शांत व्हायला शिकवा, असे स्वरूपानंदांचे शब्द होते. आणि हे जर जमलं नाही तर मग श्रवण, परमार्थ, ध्यान, पूजा, भक्ती, उपासना, टिळे, माळा, गंध हा वर करणीच परमार्थ राहणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येरू हे ज्यांना जमत नाही ते कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. फळभोगाच्या ठिकाणी अडचण निर्माण होते, तिथे बरोबर अडकतो. असं ज्याचं जीवन झालेलं आहे, ज्यांनी शांती संपादित केलेली आहे, अशा पुरुषाच्या जीवनामध्ये शांती उपरांत कशी मुक्त स्थिती तो अनुभवतो याचं वर्णन म्हणजे जीवनमुक्ताचं लक्षण, जीवनमुक्ताचं वर्णन. त्याच्या जीवनामध्ये तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठः तत्परायणः, त्याची जी बुद्धी असते ती बुद्धी देखील परमात्म्यालाच दाखवते. अंतर देखील त्याचं परमात्म्याशीच संलग्न असतं. तदात्मानः तन्निष्ठा, त्याच्या जीवनातल्या सगळ्या निष्ठा या परमात्म्यालाच वाहिलेल्या असतात. आपल्या निष्ठा काही संसाराला, काही उद्योगधंद्याला, काही जमीन जुमल्याला, काही कागदपत्रांना महत्वाच्या, काही बँक बॅलन्सना, काही भोगांना, अशा विभागलेल्या असतात. ते असं म्हणतात की तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठः तत्परायणः, त्याच्याशीच परायण म्हणजे सतत तेच प्राप्त करण्याची इच्छा, त्याच्यामध्येच रमलेला. तो एक शब्द ना, ह भ प, हरी भक्त परायण, म्हणजे हरी भक्तीच्या ठिकाणी रमलेला, असा त्याचा खरा अर्थ आहे. पण तो प्रवचनकारांना किंवा कीर्तनकारांना वापरतात. ह भ प म्हणजे तो कीर्तनकार आहे असं, पण तो हरी भक्तीच्या ठिकाणी परायण झालेला आहे असा त्याचा अर्थ, म्हणून तो कीर्तन करतो. त्याच्याऐवजी हरभप म्हणजे कीर्तनकार. आपण कोणीही जर हरी भक्तीच्या ठिकाणी परायण असू तर हरभप असं पूर्वी म्हणायचं ना की अमुक अमुक बी ए ऑनर्स, तशी तुमच्या घरावर पाटी लावायला हरकत नाही की अमुक अमुक हरभप आम्ही हरी भक्तीच्या ठिकाणी परायण आहोत. त्याचा कीर्तनकारांशी काही संबंध नाहीये. तन्निष्ठः तत्परायणः गच्छन्ति अपुनरावृत्तिम, ज्ञान निर्धूत कल्मषाहा, ज्ञानाने ज्याची सगळी कल्मष पाप निर्धूत धुन तो स्वच्छ झालेला आहे असा गच्छन्त्य अपुनरावृत्तीम, त्यांनी आता देह बुद्धी टाकून दिली. तो जेव्हा देह ठेवेल तेव्हा पुनरावृत्तीला येणार नाही, कारण या जन्मातच तो मुक्त आहे म्हणून अनेक त्याचं एक लक्षण केलं त्यांनी, ते म्हणजे तो अत्यंत सम असतो. तिथला जो द्वंद्व साम्य जे आहे ते द्वंद्व साम्य आता त्याच्या जीवनामध्ये पक्क उतरलेलं असतं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिताहा समदर्शिनाहा असा तो समदर्शीन असतो. त्याच्या समदर्शिनत्वामध्ये शुभभाव असतो, तो परमात्म्याशी एकरूप असतो. परमात्म भावनेनी तो विश्वाकडे पाहतो, शुभ भावनेनी तो विश्वाकडे पाहतो, तो सम असतो असा त्याचा अर्थ आहे. आणि मग जे श्लोक घेतले ते श्लोक तुम्हाला सगळे आठवत असतील, याची पूर्वपीठिका तुम्हाला सांगितली. तो इह देखील जिंकतो. इह म्हणजे लौकिक चालू जे जीवन आहे ते जीवन त्यांनी जिंकलेलं असतं, त्यांनी शांती मिळवलेली असते आणि त्यांनी शुभ सम भाव मिळवलेला असतो, त्यामुळं तो इह जिंकतो. अर्थात तो पुढचेही जन्म जिंकतो. इहैव तैही जिताहा सर्गहा, सर्गहा म्हणजे परत परत जन्म घेणं, हे जे पुढचे जन्म आहेत तेही तो जिंकतो. कारण या जन्मात तो मुक्तच होतो, त्यामुळे पुढचे जीवन पुढचे जन्म तो जिंकतो म्हणजे तो जन्मालाच येत नाही. येशाम साम्ये स्थितम मनहा, ज्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थित होत. निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता, कारण ब्रह्म निर्दोष असतं, शुभ असतं आणि सम असतं, म्हणून तोही ब्रह्माच्या ठिकाणी स्थित होतो म्हणजे त्याची बुद्धी ही शुभ होते आणि सम होते. मग त्याच्या जीवनामध्ये काही जर त्याला प्रिय प्राप्त झालं तर फार मोठा आनंदित होत नाही, आणि अप्रिय जर प्राप्त झालं तर उद्वेगत नाही. पण हे वर्णन संन्यासाचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा आधीच आलेलं आहे. ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, याच्यातच खरं म्हणजे हे लक्षण आलेलं आहे. त्याची बुद्धी स्थिर झालेली असते, भ्रांती त्याच्या जीवनातून गेलेली असते, तो ब्रह्म जाणतो आणि ब्रह्मामध्येच स्थित होतो. तो बाह्य स्पर्शाबद्दल अनासक्त असतो. बाह्य स्पर्शाची आसक्ती हे देहवानाचं फार महत्वाचं लक्षण आहे. देहधाऱ्याला बाह्य स्पर्शाची आसक्ती ही टाळणं फार फार कठीण. दृश्य म्हणजे रूप, रंग, स्पर्श, शब्द याची आसक्ती टाळणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. पण तो आतलं सुख अनुभवत असल्यामुळं बाह्य स्पर्श जे आहेत त्या बाह्य स्पर्शाबद्दल अनासक्त राहतो. त्याच्याही वरिष्ठ सुख त्याला मिळालेलं असतं. म्हणून ते असं म्हणतात की स ब्रह्मयोग युक्तात्मा, तो ब्रह्मयोगाशी युक्त झालेला असा असतो, अक्षय सुखाला प्राप्त होतो. आणि तसेही हे जे संस्पर्श जो भोग आहे त्याच्यामध्ये सगळ्या दुःखाची बीज दडून राहिलेली आहेत. त्याला आरंभ आहे आणि नाश देखील आहे आणि त्या ठिकाणी तो रमत नाही. न तेषु रमते बुधाहा असं म्हणून मग हा श्लोक आला. शक्नोति हैव यः सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम स युक्तः स सुखी नरः. जे दुःख योनय असे भोग आहेत आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेले संस्पर्शज भोग आणि ज्याला आदी आहे आणि अंत देखील आहे, तर अशा भोगांच्या बाबत शरीराचा त्याग करण्याच्या पूर्वीच तो या भोगांमध्ये निर्माण झालेले जे वेग आहेत काम क्रोध इत्यादी, तो ते वेग सहन करतो. असं समजू नका की प्राप्त पुरुषाच्या बाबत वेगच निर्माण होत नाही. भूकच न लागणं हे चांगलं लक्षण नाही. उत्तम भूक आहे पण जेवताना संयम असणं हे उत्तम लक्षण. भूकच ज्याची गेलेली आहे अशी व्यक्ती ही रोगट समजायला लागेल. पण जेवतो आहे पण तारतम्याने जेवतो आहे. हे जे वेग आहेत प्रत्येक इंद्रियांचे आपले आपले वेग आहेत, ते वेग आवरणं ही मोठी मुश्किल गोष्ट जी आपल्याला ती या जीवनमुक्ताच्या बाबत अशी घडते की तो हे सगळे वेग सहन करू शकतो. सहन करणं म्हणजे ते निर्माण होतात पण त्याच्याबाबत तो काहीच करत नाही, हे मोठं धैर्य आहे. त्याला इच्छा जर झाली तर इच्छा होते, तो पाहतो की कुठं इच्छा निर्माण झाली, आपल्या अंतःकरणात निर्माण झाली. ज्याच्या संबंधी निर्माण झाली तो पदार्थ आहे बाहेर. कोणतं उदाहरण द्यायचं? पाणीपुरी. स्वामीजी पाणीपुरीवर फार टीका करायचे बरं का. आपल्याकडे एक कौसल्य जाधव म्हणून यायची, तर ती एकदा स्वामीजींना म्हणाली की स्वामीजी तुम्ही कधी पाणीपुरी खाल्ली आहे का? तर ते म्हणाले नाही. मग म्हणे मी तुम्हाला आणून देईन, माझ्या वडिलांचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. आणि स्वामीजींना तिने घरी त्यांच्या पाणीपुरी ते मडकं सगळं उत्तम स्वामीजींना दिलं बरं का. ते म्हणे तुम्ही निष्कारण पाणीपुरीवर टीका करता, माझ्या वडिलांनी पाणीपुरीवर सगळा संसार केला, माझ्या भावांची शिक्षण झाली, लग्न झाली, आमची शिक्षण झाली, फ्लॅट झाला, छोट्या घरात राहत होतो. स्वामीजींनी ती खाल्ली, म्हणाले की छान लागते. आणि परत काही दिवसांनी पाणीपुरीवर टीका. त्या टीकेचं कारण ती चटकदार असते आणि खावीशी वाटते, ती टाळणं कठीण असतं. शक्नोति हैव यः सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम. हा जो वेग आहे खाण्याच्या बाबत असणारा वेग आवेग, त्याच्याबद्दल सांगायचं तर पाणीपुरी भेळ असेच पदार्थ सांगायला पाहिजेत ना, बटाटेवडा म्हणून ते सांगायचे. आत आत इच्छा निर्माण झाली आणि बाहेर पाणीपुरी आहे. आपण स्टॉलपाशी गेलो किंवा जाऊ शकतो, गाडी काढली की काय 10 मिनिटात पाणीपुरीपाशी जातो. अशी इच्छा निर्माण झाली तर ती इच्छा तशीच ठेवून दिली, त्याच्याबाबत काहीच केलं नाही, ती सहन केली आणि स्वतःच्या ठिकाणी जिरवली, असा त्याचा अर्थ. शक्नोति हैव यः सोढुम, तो सहन करू शकतो, याचा अर्थ आपल्या ठिकाणी ती इच्छा निर्माण झालेली असताना तिच्याबद्दल कोणतीच हालचाल न करता ती त्रास देईल, त्रास देणार नाही असं नाही, पण ती त्रास देत असतानाही तिच्या संबंधी काही न करता ती जिरवतो, ती मुरवतो, ती जिथून निर्माण होते तिथं नाहीशी होते. समुद्रात लाट निर्माण होते समुद्राच्याच पाण्यातून, कितीही उंच जरी गेली तरी परत जशी समुद्रातच यायची. तशी इच्छा निर्माण झाली पण त्या इच्छेची पूर्ती झाली नाही तर ती लाट जशी समुद्राची समुद्राच्या पाण्यात, तशी जिथून निर्माण झाली तिथं शांत होऊन जाईल. आणि त्या इच्छेची पूर्ती केली तर न जातू कामा कामानाम उपभोगे न शाम्यते. उपभोग दिल्यामुळे कामना कधी शमत नसतात. जसं अग्नीमध्ये तूप घालावं तशा त्या अजून भडकतात. त्यामुळं तो काम क्रोध याचे वेग सहन करतो. हे साधकाचं जीवन आहे बरं का. आपण साधकाच्या अंगाने स्वतःचा विचार करत असाल तर आपल्याला थोडं तरी हे पटेल. नाहीतर कोणीतरी असं म्हणू शकतं की कशा करता जिरवायचे, सरळ मनात आलं खाऊन टाकावं, त्यांच्यासाठी चाललेलं नाहीये, कृपा करून त्यांनी इथे येऊ देखील नका असं मी म्हणेन. इतका हा हलका विषय चाललेला नाहीये. ते तर अगदीच सोपं आहे, मनात आलं की खाल्लं हे तर अगदीच सोपं आहे, एवढी कशाला उपद्व्याप पाहिजेत. पण भगवंत ज्या सुखाचं वर्णन करतायत त्या सुखाकडे जाण्यासाठी काही अडथळे असतात, आणि हे अडथळे पार केल्याखेरीज नुसतं वाचून भगवद्गीता पाठ करून ज्ञानेश्वरी पाठ करून काही उपयोग होणार नाही. शेवटी तुम्हाला तुमच्यावर प्रयोग म्हणजे तुमच्या मनावर तुमच्या इंद्रियांवर असेच प्रयोग करावे लागतील. त्यामुळं तो सहन करतो म्हणजे आपल्या ठिकाणी तो जिरवतो अथवा मुरवतो. असंही होऊ शकतं की विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती झाली. तुम्ही पहा, विषयाच्या ठिकाणी जेव्हा प्रवृत्ती झाली तेव्हा तुम्ही म्हणजे तुमची सर्व जाणीव इन टोटल असं म्हणू, तुम्ही विषयाचं चिंतन करत असता. कोणत्याही विषयाचं चिंतन, खाण्याचं पिण्याचं कपड्यांचं, तर तुम्ही सर्व चित्त बुद्धी मन सर्व तिथं लावलेलं असतं. अंतःकरण अंतःकरणातला नाजूक सद्भाव त्या विषयाच्या ठिकाणी लावलेला असतो. जणू तुम्ही विषयाकार होता. विषयाचं चिंतन करताना गंमत हीच आहे की चित्तवृत्ती ही विषयाकार होते, ती बाहेर जाते आणि विषयाला व्यापते, आणि मग आत देखील त्या विषयाखेरीज काही सुचत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आपल्या अनुभवाचं हे सगळं आहे. हे वेग सहन करायचे याचा अर्थ ज्या चित्तामध्ये विषयाच्या संदर्भात प्रेम निर्माण झालं, आकांक्षा निर्माण झाली, त्या चित्ताकडं वेगळेपणाने पाहायचं, त्या चित्ताचं साक्षी व्हायचं. चित्ताचं साक्षी होण्यासाठी जर तुम्ही सर्व मिळून इन टोटॅलिटी त्या विषयात असाल तर साक्षी राहील कोण? तुमची चेतना साक्षी राहू शकते. हे सुरुवातीला अवघड जाईल आणि ही ध्यानाचीच प्रक्रिया आहे. तुमच्यामध्ये एक तिसरा घटक आहे की जो तुम्हाला माहित नाही. जसं ध्यानामध्ये तुम्ही विषयाचं चिंतन करत फिरताय, विषयाशी निमग्न होताय, आणि तुमच्या असं लक्षात येतं की अरे आपण ध्यानाला बसायच्या ऐवजी विषयाचं चिंतन सुरू झालं. जर तुम्ही समग्रतेने विषयाचं चिंतन करत असाल तर आपण विषयामध्येच फिरत राहिलो हे सांगणारा तिथं होता कोण? कशाच्या तरी अधिष्ठानावर चित्त काम करतं हे समजून घ्या. चित्ताला देखील कशाचं तरी अधिष्ठान आहे, काही अधिष्ठान आहे म्हणून चित्त काम करतं. हे जे चित्ताचा अधिष्ठाता जो आहे तो वस्तुतः तुम्ही आहात, शुद्ध जाणीव स्वरूप, शुद्ध बुद्ध मुक्त असं खरं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं. त्याला प्रच्छन्न जाणीव आहे, उघड उघड नाही, पण काही एक जाणीव आहे की आपण चित्तापासून वेगळे आहोत. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण दुःखात बुडालेली असते त्याच्यातून ती बाहेर येते, कारण त्याचं मन चित्त अंतःकरण अगदी बुद्धी देखील बुडाली तरी देखील चैतन्याचा भाग हा बाहेरच असतो, त्यामुळे तिथून तो परत बाहेर येतो. सुखातून देखील मनुष्य बाहेर येतो, दुःखातून देखील बाहेर येतो, तसं विषय चिंतनातून देखील बाहेर येतो साक्षीभावामुळं. हे बाहेर येण्याचे मार्ग आहेत, कारण तुम्ही विषयाचं चिंतन करता तेव्हा दुसरा परिणाम तुमच्या इंद्रियांवर होतो. तुम्ही खाण्यासंबंधी चिंतन करत असाल तुमच्या जिभेवर जसं भेळ पाहिली की आधीच पाणी चिंच पाणी सुटावं लहान लहान मुलांना लहान मुलींना, इंद्रियांवर परिणाम करतात विचार. हे परिणाम साक्षी भावाने पाहावेत. गाणं ऐकावं असं वाटलं तर गाणं ऐकू यायला लागल्या इतकं कान गाण्याकडे ओढ घेतात. हे जे विचारामुळे इंद्रियांच्या ठिकाणी जे वेग निर्माण होतात ते वेग वेगळेपणाने पहा. हे ध्यान नाहीये पण तुम्ही वेगळेपणाने पहा. तुम्ही वेगळेपणाने पाहायला लागल्याबरोबर इंद्रिय त्या विषयातून प्रवृत्त होत, परावृत्त होत. इंद्रिय त्या विषयातून जसं परावृत्त होतं तसा विचाराचा जोरही कमी होतो आणि तुम्ही स्वरूपाच्या ठिकाणी जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून साक्षी भाव किंवा द्रष्टृत्व हा एक जालिम उपाय आहे. जसं इच्छा निर्माण झाली त्याच्याबद्दल काहीच न करणं ती आपल्या ठिकाणी जिरवणं म्हणजे सहन करणं, तसं साक्षी भाव देखील सहन करणंच आहे. प्रत्यक्ष विषय सेवन न करता साक्षी राहिल्यामुळं तुम्ही त्याच्यातून तर बाजूला येताच, पण जो साक्षी आहे त्याला पुढे आत्मबोध होण्याची शक्यता. या साक्षीत्वाने आपलं मन बुद्धी चित्त अंतःकरण याच्यावर एरवीही लक्ष ठेवणं. तुम्ही जत्रेत जात आहात, जात नसलात तरी एकदा जाऊन बघा, पण या अभ्यासाकरता जाऊन बघा. तुम्ही जत्रेत जा, तुम्ही गणेशोत्सवामध्ये जा, रस्त्यानी फिरा, पण तुमचं हे फिरणं अभ्यास असला पाहिजे. त्या अभ्यासामध्ये तुम्ही मनाचे साक्षी होऊन फिरा, तुम्ही चित्ताचे साक्षी होऊन फिरा. अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील की तुम्ही तिकडे आकृष्ट व्हाल, पण तुम्हाला साक्षीहून सहभागी व्हायचं आहे. तुम्ही साक्षीहून आरास पाहायला गेलेले आहात. तुमच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी जे वेग निर्माण होतील तर त्या वेगांच्या बाबत तुम्ही मुळातच साक्षी असल्यामुळे वेग निर्माणच होत नाहीत किंवा होतात ते लगेच आवरले जातात. परवा मी कोणाबरोबर तरी चाललो होतो तर मी मधुरातही आणि गाडीतून जाताना एकदम असे आकाशकंदील लागलेले दिसले बर का. तर त्या भगिनी म्हणाले की आ काय किती छान वाटतंय. मी थोड्या वेळानी असं म्हटलं की मी असं जाताना मला फक्त हे दिसतं पण छान वाटतं हे मनातच येत नाही. असं कसं शक्य होतं? तर हे अभ्यासाने शक्य होऊ शकतं. मी कुठल्याच गोष्टीला एकदम छान म्हणत नाही. सूर्योदय झाला तर नुसता पाहावा पण छान वाटतंय म्हणू नका. चंद्राचं टिपूर चांदणं पडलेलं आहे नुसते राहा त्याच्यामध्ये पण म्हणू नका की आ असं म्हणू नका. बस कशा करता जर म्हटल्यामुळे सुख होत असेल आणि चंद्राचं चांदणं खरंच सुखावं असेल शरद ऋतूतलं चांदणं तर किती सुखावं असतं. शीतल ही कोजागिरी तर याच महिन्यात ना परवा होऊन गेली तर या चांदण्याला छान नाही म्हणायचं. म्हणू शकता पण ते मनाचं सुख असेल. मनाच्या पलीकडचं जर सुख अनुभवायचं असेल तर ते नेहमीच अनुभवता येतं. हे सुखाच्या अथवा दुःखाच्या उत्तम दृश्याच्या अथवा विद्रूप अशा दृश्याच्या ठिकाणी प्रतिक्रियारहित राहून तुम्ही सहन करू शकता. कारण असं नाहीये एवढंच की तुम्हाला फक्त रस्त्याने आकाशकंदीलच दिसतील. त्याच्या पुढे गेल्याबरोबर ऍक्सिडेंट होईल तो दिसेल आणि काहीतरी चमत्कारिक दृश्य दिसेल तेव्हा काय म्हणाल. म्हणून सुख आणि दुःख असं सतत जे येणं जाणं दृश्यामुळे चालू असतं त्याच्यापासून आपल्याला वाचता येणं शक्य आहे. म्हणून साक्षीत्वानी जर आपण राहिलो तर आणि आपल्या अंतःकरण वृत्तीवर लक्ष ठेवलं चित्तावर मनावर लक्ष ठेवलं जाणून बुजून अभ्यास केला. मी कुठेतरी हे वाचलं आणि जेव्हा प्रथम हा अभ्यास मला जमला त्याचं असं झालं की मी असं वाचलं की तुम्ही निसर्गाला छान म्हणू नका. चिमण्या पक्षी झाड एकमेकांना छान म्हणत नाहीत ते केवळ त्याच्यात असतात. बस आणि मी ठरवलं की असा अभ्यास करायचा. भूगावला गेलेलो होतो आणि मध्ये भोजन झाल्यानंतर 4 वाजेपर्यंत अगदी मोकळा वेळ होता. ढगाळ असं वातावरण चालायला भरपूर चालायला खूपच आल्हाददायक असं वातावरण होत. मी चालत चालत रस्त्याच्या पलीकडं लांब एक मोठं वृक्ष आहे तर त्या वृक्षापाशी गेलो. अशाच याने की काही काही मनात नको. अवतीभोवतीच जे विश्व आहे ते विश्व इंटिग्रेटेड आहे ते सगळं समग्र आहे. या झाडाचं त्या झाडाकडे लक्ष नाही या पक्षाचं दुसऱ्या पक्षाकडे लक्ष नाही तसेच एक आपण असले पाहिजेत असं म्हणून तशा भावनेने मी तिथं गेलो निर्विचार आणि त्या झाडाच्या बुंध्याला टेकून बसलो. डोळे मिटले डोळे उघडले आणि आपण झाडाला टेकलेले आहोत हेही विसरून गेलो. त्या दृश्यातला एक आपण झालो असं मला त्या क्षणाला खूप प्रकर्षाने झालं. जसं वृक्षावर चढलेला एखादा वेल असावा त्या वेलाला काही भावना नाही की आपण वृक्षावर चढलेले आहोत तसं माझं टेकणं होत. काहीच भावना नाही. मन अगदी शांत झालेलं होतं निस्तरंग झालेलं होतं आणि आजूबाजूच्या निसर्गाशी अगदी समरस झालेलं होतं. समरस हा शब्द देखील चुकीचाच असेल, त्याचाच एक भाग जणू आपण आहोत. अशा वेळेला हे दृश्य चांगलं आहे असं सांगायलाही तिथं कोणी नसतं. छान वाटतं असं म्हणायला देखील मन नसतं. अशा प्रकारे हे वेग निर्माणही होतात, आवडताही येतात. अजून एक उपाय, ते म्हणजे निर्माण झालेले वेग संपवणंच, नष्टच करणं. कामाचा वेग निर्माण झाला तर नीट पाहणं कुठं निर्माण झाला, त्याचा शरीरावर काय परिणाम झाला, आपोआप आपण शरीर ही निवृत्त होईल, मन ही निवृत्त होईल. पण तिथंच न थांबता त्या निवृत्त झालेल्या मनाला स्वरूपाच्या ठिकाणी गुंतवून टाकणं. क्रोधाच्या बाबत सहसा जमत नाही असं म्हणतात. 100 आकडे मोजायचे तेव्हा एकही आकडा आठवत नाही, अशी परिस्थिती असते. आकडे उच्चारायचे हेच आठवत नाही. याच कारण आपण बेसावधच असतो. कोणीतरी सून बोलली, सासूबाई बोलली आणि एकदम भडका उडाला. कसा उडाला? सावध नव्हतात म्हणून, बाकी काय. जर सावध असतात तर हे झालंच नसतं. कोणीतरी दोघींपैकी एक सावध असते तरी झालं नसतं. पण दोघी बेसावध असल्यामुळं ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी तरी सावध असलं पाहिजे की नाही. सावधानता नसेल तर काम आणि क्रोध याच्यापासून निर्माण होणारे वेग हे परिणाम करणारच. भगवंत असं म्हणतात, जो जीवनमुक्त असतो तो शक्नोती हैवयस सोडून प्राक शरीर विमोक्षणात. आणि हा अभ्यास शरीर टाकण्याच्या पूर्वीच करण्याचा अभ्यास आहे. शरीर टाकल्यावर कसा अभ्यास करणार? काम क्रोधोद्भवम वेगम स युक्त स सुखी न रहा. तो युक्त, तो सुखी असं म्हटलेलं आहे. हे युक्त आणि सुख याच्यावर या जीवनमुक्त लक्षणात किती भर आहे. आता या माझ्या संबंध निरूपणामध्ये युक्त आणि सुख हे शब्द किती वेळेला आले भगवंतांच्या तोंडून. या श्लोकावरचं अजून थोडं राहिलेलं निरूपण आणि ओव्या पुढच्या वेळेला बघूया. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।